नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांना आज श्रद्धांजली अर्पण केली. समाज माध्यमांद्वारे प्रसारित आपल्या संदेशात मोदी यांनी या क्रांतिकारकांच्या सर्वोच्च बलिदानाचं अभिवादनाद्वारे स्मरण केलं आहे. नाशिक इथं प्रस्तावित कुंभमेळा 2027 अनुषंगानं आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर इथं ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली, तसंच विविध आखाड्यांच्या साधुसंतांची भेटही घेतली. तत्पूर्वी हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर आगमन झालं. ते आज दिवसभर नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक हे देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. भारतीय अंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाणं आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्याच्या मोहिमेवर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो काम करत असल्याचं अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल जालंधर इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून येत्या 2040 सालापर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यात इस्रोला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2030 सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल असंही नारायणन म्हणाले. इंटरनेटद्वारे खेळल्या जाणाऱ्या अर्थात ऑनलाईन गेमिंगच्या अनधिकृत अशा 350+ अधिक संकेतस्थळांवर वस्तू आणि सेवा कर GST गुप्तचर विभागानं बंदी घातली आहे. संबंधित 2400 बँक खातीही या कारवाईत गोठवण्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. परदेशातून चालवण्यात येणाऱ्या या कंपन्या नोंदणीकृत नसल्यानं GST भरणाही होत नाही. महासंचालनालयानं सुमारे 700 अशा संबंधित कंपन्यांच्या व्यवहारावर लक्ष ठेवलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या खेळांची जाहिरात दूत असणाऱ्या चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि समाज माध्यमांच्या प्रभावाखाली न येता नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. IPL क्रिकेट हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ नोंदणीकृत ऑनलाईन मंचाचा वापर करावा असं आवाहनही अर्थ मंत्रालयानं केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या संकेतस्थळावर अंतर्गत अहवाल जाहीर केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांच्या नेतृत्वातील तपासणीच्या माहितीनुसार देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी या प्रकरणी त्रिसदस्यीय समिती स्थापन केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानाशी संबंधित कोणत्याही कामास प्रतिबंध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आपण किंवा कुटुंबियांनी अशी रोकड घरात ठेवलेली नसून यात आपल्याला बदनाम करून फसवलं जात असल्याचा दावा न्यायमूर्ती वर्मा यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या झालेल्या बैठकीत न्यायाधीश यशवंत वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात स्थलांतरित करण्याबाबत निर्णय झाला होता. परवा शुक्रवारी याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. उष्णतेची लाट तसंच पाणी टंचाईचा कृषी क्षेत्रावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता अशा महत्वाच्या विषयांवर बहुआयामी कृती करण्यावर भर दिला पाहिजे असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि हवामान बदल केंद्रीय राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं भारत 2047 हवामान पूरक भविष्याची उभारणी या परिसंवादाच्या समारोप सत्रात काल ते बोलत होते. स्थानिक पातळीपासून प्रशासनाच्या सर्व स्तरांवर हवामानाशी जुळून घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश केला पाहिजे असं ते म्हणाले. शाश्वत कार्यवाही, सहयोग आणि धोरणाभिमुख हवामान अनुकूलता या विषयांवरही या 4 दिवसीय परिसंवादात मार्गदर्शन झालं. शासनाच्या विविध उपाययोजनांद्वारे मराठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून यात सगळ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचं राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. जागतिक जलदिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं शहरातून पायी फेरी काढण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. मराठवाड्याच्या जलसमृद्धीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असून त्याला सर्व संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बोलताना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याचा जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.